ख्रिस्ताच्या शत्रूंना असे वाटते की त्यांनी त्याला नष्ट केले, पण तसे घडलेच नाही. येशूच्या मृत्यूनंतर त्याच्या शिष्यांनी त्याचे मृत शरीर गुहेमध्ये ठेवले, मोठ्या दगडाने गुहेचे प्रवेशद्वार बंद केले. दोन दिवस झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी येशू मृत्यूमधून उठला. ज्यावेळी काही स्त्रिया कबरेकडे आल्या, त्यावेळी दगड बाजूला केलेला व येशू तेथून गेलेला त्यांना आढळला. तेथे दोन देवदूत होते व येशू जिवंत आहे असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, तो येथे नाही, तो उठला आहे. तो जेव्हा मृत्यूतून उठला, त्यावेळी अनेक प्रमाणांनी तो देव आहे असे त्याने सिद्ध केले. येशू आजही जिवंत आहे. मृत्यूपेक्षा व सैतानापेक्षा तो शक्तिमान आहे.